93.5 वर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशनला थोडा वेळापूर्वी सुरुवात केली होती. रा या शब्दाला यमक शोधण्याचा चालला होता प्रयत्न. बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आपण सगळेजण झालो आहोत गोळा. उन्हाळा खूप आहे, खाऊयात बर्फाचा गोळा. फाईन, फालतू यमक होत इग्नोर. वाढदिवस कोणाचे त्यावर फोकस करूयात. मीनाक्षीचा असतो आज वाढदिवस. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. तिची बेस्ट फ्रेंड आहे सायली. सायली कडून मीनाक्षीला, आमच्याकडूनही मीनाक्षीला हॅपी बर्थडे टू यू. सोबतच तनुजा आला होता कॉल. तनुजा बेस्ट फ्रेंडचा असतो आज वाढदिवस. आयुष्या तिचं नाव आहे. आयुष्याला सुद्धा आयुष्यभर सुख लाभो ही हमारे दिल की दुआ है. आणि वाढदिवस असतो आज चंद्रशेखरचा. चंद्रशेखर जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत आहेत त्यांचे बेस्ट फ्रेंड श्री श्रीकांत पाटील. हॅपी बर्थडे. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहे सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. तुमच्यासाठी 4 सुपरहिट ट्रॅक्स करतोय प्ले थोड्याच वेळात. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम. मजा आते राहो.